नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिटचं उद्घाटन आज करण्यात आलं. रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट 23-24 मे रोजी होणारा 2 दिवसांचा कार्यक्रम असून केंद्र सरकारनं ईशान्येकडील राज्य सरकारांच्या सक्रिय पाठिंब्यानं आयोजित केलेल्या विविध रोड शो, राज्यांच्या गोलमत परिषदा, ज्यात राजदूत बैठक आणि द्विपक्षीय चेंबर्स बैठक यांचा समावेश आहे, अशा शिखर परिषद पूर्वोपक्रमांचा हा सांगता समारंभ आहे. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील तिसरं शिष्टमंडळ आज रशियाच्या मॉस्कोला पोहोचलं. रशिया हा भारताचा एक महत्वाचा भागीदार देश असून दोन्ही देशांनी नेहमीच राजनैतिक आणि व्यापारी मुद्द्यांवर एकत्र काम केलं आहे. भारतावर वारंवार होणारे दहशतवादी हल्ले पाहता रशियाला येणं महत्वाचं आहे असं कनिमोळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. हे शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवनिया आणि लाटव्हियांना भेट देणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल संयुक्त अरब अमिरातीतल्या सलोखाविषयक विभागाचे मंत्री शेख नहायान बिन मुबारक अल नहायान यांच्याबरोबर चर्चा केली. या ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा युएई हा पहिलाच देश आहे. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ देखील काल जपानला पोहोचलं. दहशतवादाच्या विरोधाच्या लढाईत जपान भारताला दृढ पाठिंबा देईल असा विश्वास जपानच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलीस चकमकीमध्ये एक नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. काल रात्रीपासून सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून यासंबंधी तपशील अद्याप यायचा आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथं माध्यमांशी बोलत होते. दरम्यान राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात आपण मंत्रिमंडळाला सूचना केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या वादात आपण पडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच याबाबत निर्णय घेतील असंही भुजबळ यावेळी म्हणाले. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काल पूर्वसूचना न देता दिल्ली विद्यापीठाला दिलेल्या भेटीवर विद्यापीठाने आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाने एका निवेदनात म्हटलं आहे की राहुल गांधी एक तासांहून अधिक काळ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात होते. या काळात सुरक्षा रक्षकांनी कार्यालयाला वेढा घातला होता. गांधी यांच्या भेटीचा विद्यापीठाने निषेध केला आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या वतीनं वर्ष 2024 काढण्यात आलेल्या प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातल्या सदनिकांची विक्री कमी किमतीत करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणच्या शिरढोण आणि मौजे खोणी इथल्या 6248 पात्र लाभार्थ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. प्रति सदनिका 1,43,404 रुपयांनी कमी करण्यात आली असून आता सदनिकेची सुधारित विक्री किंमत 19,28,742 रुपये करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरूच आहे. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 190.40 मिलीमीटर, लांजात 128 मिलीमीटर, रत्नागिरीत 124.11, संगमेश्वरात 116.45, दापोलीत 105.71, चिपळूणात 99.22, खेडमध्ये 94.28, राजापुरात 50, तर मंडणगडमध्ये 27.75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 26 मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान रायगड रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कनिष्ठ क्रिकेट समितीनं इंग्लंड दौऱ्यासाठी 19 वर्षाखालील क्रिकेट संघाची घोषणा केली. आयुष म्हात्रे संघाचा कर्णधार असेल आणि अभिज्ञान कुंडू उपकर्णधार असणार आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ 24 जून ते 23 जुलै या कालावधीत इंग्लंड दौऱ्यात 50 षटकांचा एक सराव सामना आणि 5 एकदिवसीय सामने तसंच 2 बहुदिवसीय सामने खेळणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.